नमस्कार, परांशु सिंह मोदी बोलतोय. हो सर. सर, तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी सर्च करताय का परचेस करण्यासाठी? कुठल्या प्रॉपर्टी शोधताय सर, तुम्ही सांगू शकता का? मधुपट म्हणून नाही सर तिकडे आमचं. हो सर, एक मिनिट, आम्ही चेक करतो सर. तेव्हा सर मधुपटून फक्त 2 BHK, 1 and 2 BHK. नाही सर, अगरची परिसर मध्ये आहे सर, धायरी मध्येच असते, पण मधुपट पासून. हो, तुम्हाला पारे कंपनीचा क्वार्टर माहिती का सर? हो, तिथं तिथं जवळ आहे. नाही, पुढे नाही सर. आपलं तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला सांगतो सर. आपलं नवले कॉलेज माहिती सर तुम्हाला? हा, नवले कॉलेजच्या मेडिक मागचं गेट आहे ना सर, तिथून जर असं सरळ वरती जात पुढे त्या रोडला आहे सर. नवले कॉलेज पासून 700, हा, मेडिकलचा मागच्या गेटचा जो रस्ता आहे तिथून 700 ते 800 मीटर वर येईल सर ते लोकेशन. थांबा सर, तुम्हाला तिकडे 3 BHK सर, तुम्हाला 970 square feet कार्पेट आहे. त्याची किंमत जाईल सर तुम्हाला 85 लाख रुपये, आणि पोझिशन आहे सर पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये, डिसेंबर 2001. 70 square feet कार्पेट एरिया. तुम्ही साईड विजिट करू शकता का सर तिकडे? सर संध्याकाळी 5 नंतर नका जाऊ फक्त, कारण की 5 नंतर आमचं ऑफिस बंद होऊन जातं साईड विजिटचं. ठीक आहे सर, मी तुम्हाला 3:30-4 ला कॉल करतो, परत 3:30 ला कॉल करतो. ठीक आहे सर.